आपण आपलीच समजूत घालायची. प्रेमाचा श्वास जणू अस्वस्थ गुदमरतो आहे. मी पुढे जाऊ की नाही, तिला सांगू की नाही, काहीतरी करू की नाही, मी जगू की नाही. आशेच्या सुरावटींना गोळा करत आपण आपले भास अधिकच स्वीकारायचे. अजून त्यातलं वास्तवाचं भान संपलेलं नाही, पण तिच्या जवळ असण्याचा मोहसुद्धा सुटत नाही. तुला स्मरून शोधतो मी आठवणी साऱ्या, तुला स्मरून शोधतो मी आठवणी साऱ्या, समजूनही बहाणे शोधीत हा वारा, कधी स्पर्शुनी तुझला यावे या भर पावसात, कधी स्पर्शुनी तुझला यावे या भर पावसात, मी वाट पाहत जातो कुठे दूर क्षितिजात. बहरत हे शहारे लाटांवरून पसरे, भेट त्यांची अस्वस्थ वेदनांत घसरे, धीर धरून रोखून मी धरली इथली प्रीत, धीर धरून रोखून मी धरली इथली प्रीत, मी वाट पाहत जातो कुठे दूर क्षितिजात. नयनात तुझ्या अस्थिर व्हाव्या या सागरधारा, अगं नयनात तुझ्या अस्थिर व्हाव्या या सागरधारा, टीच भरून पापण्यात कधी थेंब साठवावा, ते अस्वस्थ बिंदू मोती होऊन कधी घ्यावे हातात, मी वाट पाहत जातो कुठे दूर दूर क्षितिजात. क्वचित पावलांचा आवाज तू करावा, क्वचित पावलांचा आवाज तू करावा, दाटून मेघसारे मग पाऊस धुंदवावा, भेट तुझी होईल का मग हरवत स्वतःत, मी वाट पाहत जातो कुठे दूर क्षितिजात.